नमस्कार मंडळी, मी डॉक्टर प्रियांका आणि द हाऊस ऑफ हेल्थ रिसर्च अँड चिल्ड्रन्स डॉक्टर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मंडळी, साधारण आपण आजचा विषय ऐकतोय की जेव्हा बाळ गर्भात असतं तर सगळ्यात लास्टला डेव्हलप होणारे ऑर्गन्स म्हणजे अवयव कोणते. तर लक्षात घ्या की साधारण जेव्हा बीजांड आणि स्पर्म हे जेव्हा एकत्रित येऊन फर्टिलायझेशन होतं, जेव्हा गर्भ तयार होतो, तर साधारण 10 आठवड्यापर्यंत सगळे अवयव हे तयार होतात. म्हणजे अराउंड 12 वीक्सपर्यंत आपण म्हणू शकतो की सगळे ऑर्गन्स हे तयार झालेले असतात. पण ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड म्हणजे मेंदू आणि मज्जातंतू जे असतात ते डेव्हलपिंग फेजमध्ये असतात, म्हणजे हे अजून चांगल्या प्रकारे फॉर्म डेव्हलप होत असतात. म्हणून हे लक्षात घ्यायचं की ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड हे लास्ट असतात टू प्रॉपरली फॉर्म आणि डेव्हलप होण्यासाठी. इव्हन स्ट्रक्चरली ते फॉर्म असतात, पण ज्यांच्यामध्ये जी फिजिओलॉजी असते तर ती तयार होण्यासाठी साधारण फुल प्रेग्नन्सीमध्ये ते घेतात आणि ग्रो होत राहतात. आणि जे माल फंक्शन्स असतात किंवा काही बर्थ डिफेक्ट्स असतात, म्हणजे जन्मजात काही प्रॉब्लेम्स असतील, तर साधारणपणे ते आपल्याला तेव्हा आढळून येऊ शकतात. सो आय होप तुम्हाला माहिती आवडली असेल. आवडलेली सर्वांसोबत शेअर करा. सो थिंक हेल्दी, ईट हेल्दी अँड लव्ह इच अदर. बाय बाय.